चीनीमंडी.com पॉडकास्ट। मंत्र्यांनी सांगितले माय शुगर फॅक्टरीचे खाजगीकरण होणार नाही। मांड्यामध्ये माय शुगर फॅक्टरीचे खाजगीकरण होणार नाही असे सांगून सरकार क्षेत्रातील लोकांच्या भावनांचा विचार करून कारखाना चालवेल असे साखर आणि श्रम मंत्री शिवराम हेब्बार यांनी सांगितले। बुधवारी फॅक्टरीचे निरीक्षण केल्यानंतर मंत्री हेब्बार यांनी सांगितले की माय शुगर फॅक्टरी मंड्या जिल्ह्याचा गौरव आहे। कारखाना राज्य सरकारकडून किंवा सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत चालवला जाईल। मंत्री शिवराम हेब्बार यांनी सांगितले की राज्य सरकारने कारखान्याला पुन्हा सुरू करण्यासाठी 22 करोड रुपये जारी केले आहेत। आता सरकारकडून अनेक उपाय केले जातील जेणेकरून भविष्यात ऊसाच्या गाळपासाठी कुठलीही अडचण येणार नाही। त्यांनी सांगितले की माय शुगर फॅक्टरी सर्वांचा गौरव आहे आणि फॅक्टरी वाचवणे आम्हा सर्वांसाठी महत्वपूर्ण आहे। ते म्हणाले, डिप्टी कमिशनर यांना फॅक्टरीच्या संपत्तीचा पूर्ण आढावा तयार करणे आणि अडथळ्याविना फॅक्टरी चालवण्यासाठी आवश्यक निधीचा अंदाज घेण्यास सांगितले आहे। मंड्या जिल्ह्याचे मंत्री के सी नारायण गोंडा यांनी सांगितले की स्थानिक लोकांच्या खूप विरोधानंतर सरकारला माय शुगर खाजगीकरण योजना सोडावी लागली।